Well, second chance are not given to make things right, but are given to prove that we could be better even after we fall. आणि म्हणूनच आपण खूप वेळा सेकंड चान्स डिझर्व करतो. सुपर हिट्स 93.5 FM पर रेड का बॅचलर. मैं हूं वकी. मुंबईच्या मुलांना सेकंड चान्स मिळाला राव. पाऊस इतका पडतोय मुंबईत की खूप प्रॉब्लेम होत आहे. स्कूल में जाने से लेके, स्कूल से आने से लेके, ऑफिस पहुंचने से लेके, घर से बाहर निकलने से, है ना. तो सेकंड चान्स जब उनको मिल सकता है तो लाइफ में हम भी कहीं ना कहीं सेकंड चान्स डिजर्व करते हैं, फिर वो स्कूल हो, करियर हो, लाइफ हो. तो मैंने आज शो पर यही पूछा हुआ है कि कौन सी वो चीज है जिसमें आपको लगता है कि आप सेकंड चान्स डिजर्व करते हो या करते थे. हाँ जी, कौन बोल रहा है?
विजय चोरे.
हाय विजय, बोलिए.
आई थिंक यू नो, जब मैं IAS का प्रिपरेशन कर रहा था तो मेरा 3 marks रह गया था.
Okay.
तो उसके बाद में फिर मेरे को लगा कि मतलब मेरे घर वालों ने बोला कि अब ये छोड़ दो, कैसे भी करके IT में जॉब ले लो. तो बड़े मुश्किल से छोड़ा और IT में आया. और मेरे को लगता है उसके लिए मेरे को एक सेकंड चांस मिलना चाहिए.
बिल्कुल मिलना चाहिए. और अगर वो सेकंड चांस अभी भी पॉसिबल है तो मुझे लगता है मौके पे चौका लगा लो.
माझी एक बेस्ट फ्रेंड होती, म्हणजे आहे अजून, 2012 मध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. ती तर माझं भांडण झालं. तर आता 6 वर्ष झाले ती माझ्याशी बोलत नाहीये. मी 6 वर्षामध्ये तिच्याकडे भरपूर वेळा गेलो पण तिने मला काही सेकंड चान्स दिला नाही बोलायचा. कारण तिला मी, ती मला जेव्हा बघते मला इग्नोर करते आणि माझ्यासोबत बोलत काही बघत पण नाही. तर मला असं वाटतं तू रेडीवर अलाउन्स कर प्लीज यासाठी. मी मॅरिड आहे पण माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे.
काय नाव आहे तिचं?
तिचं नाव रत्ना आहे.
पुण्याचीच आहे का?
ती पुण्याची आहे.
हा,
आता पुण्यात जॉबला आहे. माझी चुकी होती, मी माफी मागितली होती
परत. आता परत एकदा सॉरी म्हणत.
बरं, सॉरी रत्ना, मी मला माफ कर. परत माझ्याशी अशी चुकी होणार आहे. 6 वर्ष झाली मी तुझ्या बोलण्याची वाट बघतो. फोन केला तर फोन पण कट करते आणि तिने आता नंबर चेंज केला.
रत्ना, रत्ना तुम सुन रही हो? रत्ना, अरे उठा लो नीरज का फोन यार. फ्रेंडशिप में सेकंड चांस तो मिलना ही चाहिए. माफ करने वाला सबसे बड़ा होता है. अच्छा, एक अजून गोष्ट सांगूगा. समटाइम्स गुड बाय इज ऑल्सो अ सेकंड चांस. कारण की गुड बाय म्हणू तेव्हाच तर सेकंड चांस मिळेल. रेड FM बजाते राहो.
Red FM का बैचलर RJ अक्की की बैचलरगिरी सुन नहीं पाए? Don't worry. Download and install Red FM India app and listen to the podcast. Super Hits 93.5 Red FM. बज जाते रहो.